नमस्कार, मी जागृती भावसार. लोकशाही लोकलाईव्हच्या ऑडिओ बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज 2 जुलै 2023. घेऊया गुन्हेगारी बातम्यांचा आढावा. आज रविवार महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप पाहायला मिळाला. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या 30 आमदारांनी राजभवन गाठून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतल्याने राज्याच्या राजकीय समीकरणे यामुळे बदलली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अजित पवार हे नाराज असल्याचे त्यांच्या विधानातून कळत होते. मात्र आज अचानक रविवारी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत आणि राज्यपालांच्या साक्षीने उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यासोबतच ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मराव अत्राम, अदिती तटकरे, संजय बनसोडे, अनिल भाईदास पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. तर दुसरीकडे राज्याचा हा मोठा भूकंप झाल्यानंतर जिल्ह्यातील घटनांनीही जिल्ह्याचे लक्ष वेधून घेतले. फैजपूर पोलीस स्टेशनला 2 दाखल अत्याचारांच्या गुन्ह्यात महिला आणि तरुणीला लग्नाचे आमिष देऊन त्यांच्यावर अत्याचार करून त्यांचा गर्भपात करण्यात आल्याच्या घटना घडल्या आहेत. तर दुसरीकडे जामनेर पोलीस स्टेशनला दाखल गुन्ह्यात अवघ्या 14 वर्षीय मुलीवर अत्याचार करत तिच्या आई वडिलांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे असा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. तर जळगावात महिलेची सोनसाखळी पुन्हा एकदा धूम स्टाईलने लांबवल्याची घटना घडली आहे. याशिवाय जामनेर तालुक्यातील मालखेडा येथे दरोडा भडगाव पोलीस स्टेशनला मुलांना नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून 4 पित्यांची आर्थिक फसवणूक, तर विविध पोलीस ठाण्यांमध्ये विविध कारणांनी 11 जणांचा मृत्यू झाल्याने अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तसेच 5 पोलीस ठाण्यांमध्ये विवाहित महिला, वृद्ध महिला आणि तरुणी हरवल्याची नोंदी करण्यात आली आहे. ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडींसाठी ऐकत रहा लोकशाही लोकलाईव्ह, तुमच्या मनातलं.